आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे। सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा। देशाच्या परंपरेत आदिवासी समूहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे। त्याचवेळी ठिकठिकाणचे उमेदवार आणि कार्यकर्ते कोपरा सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत। कालही विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा झाल्या। पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात 3 ठिकाणी प्रचारसभा घेतल्या। काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला। अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल असा दावा त्यांनी या सभेत केला। सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। या विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधानांची ही राज्यातील अखेरची प्रचारसभा होती। यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचं आवाहन केलं आणि त्याचवेळी महायुती सरकारच्या शपथविधीचं आमंत्रण दिलं। शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे इतर नेते यावेळी उपस्थित होते। दरम्यान मोदी यांची काल नवी मुंबईत खारघर इथंही सभा झाली। महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र राज्य विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं। तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास पुढील 5 वर्षात महाराष्ट्र विकासाची नवी क्षितिजं पादाक्रांत करेल असा विश्वास मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला। महायुती सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यातलं जलसंकट दूर झालं आहे असं ते म्हणाले। भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही काल धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं, सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली। यंदाची निवडणूक ही जनतेच्या भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे असं सांगत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। विकसित महाराष्ट्रासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आलं पाहिजे असं प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं। यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि विरोधकांवर जोरदार टीकाही केली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही राज्यात प्रचारसभा घेतल्या। महाराष्ट्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली। नांदेड आणि नंदुरबार इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते। महाराष्ट्रात सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये दिले जातील, जातीय जनगणनेचं काम पूर्ण केलं जाईल अशी आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिली। सत्ताधारी विकासाचे मुद्दे न देता केवळ काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करत आहेत। या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या हातात राज्य दिल्यास आम्ही विकासाला गती देऊ असं आश्वासन मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिलं। विदर्भामध्ये सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊ, तसंच काँग्रेस सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात विकासाची जी पंचसूत्री मांडली आहे त्याची पूर्तता करू असंही खरगे यांनी यावेळी नमूद केलं। खरगे यांनी काल इगतपुरी इथंही प्रचारसभा घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि महायुतीच्या सरकारवर टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी इथं प्रचार फेरी घेतली, तर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी मुंबईत प्रचारसभा घेतली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे इथं जाहीर सभा घेतल्या तर पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल दापोली इथं सभा घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघात काल सभा घेतली. या सभेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाविकास आघाडीवर टीका केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मतदान जनजागृती अभियानही राबवलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं काल वॉक फॉर वोट या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तुळजापूर इथं विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान जनजागृती केली. हिंगोली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. परभणी शहरात काल रन फॉर वोट ही फेरी काढण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यात मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं महत्व सांगण्यात आलं. अभिनेता सुबोध भावे यांनीही राज्यातील मतदारांना आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले,
तुम्ही नक्की आवर्जून मतदान करा. लोकशाही व्यवस्थेतला आपला हा मतदानाचा अमूल्य हक्क आपण सगळे एकत्र येऊन बजावूया. तुम्हाला निवडणूक आयोगाने मतदाता असल्याचं ओळखपत्र दिलं असेल, ते समजा तुमच्याकडे नसेल तर निवडणूक आयोगाने ठरवलेल्या इतर कुठल्याही 12 अन्य ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता मतदान केंद्रावर, की जेणेकरून तुम्हाला मतदान करता येईल. सगळे एकत्र येऊया, मतदान करूया आणि आपली लोकशाही बळकट करूया.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या अनुषंगानं आदिवासी समुदायाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आज देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल देशवासियांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समूहाचं योगदान महत्वाचं असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजाचं योगदान महत्वाचं असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंडित नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त अनेक शाळांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांनी लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांचीही काल जयंती होती. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लहुजी वस्ताद यांना अभिवादन करण्यात आलं. शिखांचे धर्मगुरू गुरू नानक यांची आज जयंती आहे. यानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज कार्तिकी पौर्णिमा देखील आहे, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं काल सकाळी नाशिक इथं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. पेठ सुरगाणा मतदारसंघातून ते सुरुवातीला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसकडून एकदा तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सलग 2 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले होते. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत काल भारतानं थायलंडवर 13-0 असा विजय मिळवला. भारतातर्फे दीपिकानं चमकदार कामगिरी करत 5 गोल नोंदवले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग 3रा विजय आहे. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात 5वी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू आहे. काल दुसऱ्या दिवसाखेर 10 मीटर एअर पिस्टल HS1 महिला गटाच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या भक्ती शर्मा हिनं सुवर्णपदक पटकावलं तर राजस्थानच्या सृष्टी असोरानं रौप्यपदक पटकावलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणारी मध्य प्रदेशची रुबिना फ्रान्सिस 7व्या क्रमांकावर राहिली. 10 मीटर एअर रायफल प्रोन मिक्स HS1 गटात राजस्थानच्या मोना अग्रवाल हिनं सुवर्ण कामगिरी केली तर महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकर यानं रौप्यपदक पटकावलं. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी घट झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सोयाबीनला 7,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा. देशाच्या परंपरेत आदिवासी समूहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.